शयनं आत्मनाभं सुरेशं शिवाधारं जगदसदृशं मेघवर्णं शुभांगं शांताकारं भुजगशयनं।